या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
सध्याच्या या शृंखलेमध्ये आपण कॅन्सर आणि कॅन्सरचा पुनरुद्भव किंवा कॅन्सरचा होणारा रिलॅप्स याविषयी चर्चा करत आहोत. यामध्ये आज आपण फुफ्फुसाचा कर्करोग याविषयी माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर, फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यानंतर ज्यावेळेला रिलॅप्स येतो किंवा तो कॅन्सर ज्यावेळेला परत येतो त्यावेळेला तो कुठं कुठं पसरण्याची शक्यता असते आपण काय सांगाल?
फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्याविषयीच्या पुनरुद्भवाची माहिती घेताना या आजाराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं अनिवार्य ठरतं. फुफ्फुसाचा कर्करोग हा विशेषतः प्रौढ मंडळींमध्ये आढळणारा कर्करोग समजला जातो. साधारणतः 65 किंवा त्यावरील वयाच्या रुग्णांमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आढळतो, तर सुमारे 45 पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांमध्ये याचा प्रादुर्भाव तुलनेने कमी आढळतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाची भयानकता ही त्याचे मूळ स्वरूप आणि या कॅन्सरचा पुनरुद्भव होण्याची शक्यता सर्वाधिक प्रमाणात असल्यामुळेच असते. अमेरिकेतील संशोधनानुसार फुफ्फुसाच्या कॅन्सर झालेल्या 5 रुग्णांपैकी केवळ 1 रुग्ण सुमारे 5 वर्ष जगू शकतो. यातूनही याची भयानकता समजून येते. चिकित्सेला कठीण असणारा असा हा कॅन्सर ज्या वेळेला त्याचा पुनरुद्भव होतो त्यावेळेला ज्या ठिकाणी आधी हा कॅन्सर असतो त्याच ठिकाणी त्याचा पुनरुद्भव होऊ शकतो, याला लोकल रिकरन्स असं म्हटलं जातं. तर ज्या वेळेला हा फुफ्फुसामध्येच इतरत्र किंवा फुफ्फुसाशिवाय इतर अवयवांमध्ये पसरला जातो त्याला डिस्टल रिकरन्स असं म्हणतात. आणि अशा स्वरूपाचा डिस्टल रिकरन्स हा खरं तर शरीरातील कोणत्याही भागात आढळू शकतो. प्रामुख्याने आढळणाऱ्या स्थानांपैकी यकृत किंवा लिव्हर, मेंदू तसेच शरीरातील विविध हाडांमध्ये याचा प्रादुर्भाव किंवा पुनरुद्भव झाल्याचं दिसतं. स्वाभाविकच रुग्णपरत्वे ही स्थानं किंवा याच्या पुनरुद्भवाचा कालावधी बदलतो. तरी देखील झपाट्याने पसरणारा आणि लवकर परत येणारा अशाच स्वरूपाचा हा फुफ्फुसाचा कॅन्सर होय.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्राथमिक चिकित्सा करत असताना किती काळानंतर तो परत येण्याची शक्यता असतो आपण काय सांगाल?
आत्ताच आपण पाहिलं फुफ्फुसाच्या कर्करोगाचे केवळ 20% आसपासच रुग्ण हे 5 वर्ष जगू शकतात. याचा अर्थच असा की साधारणतः 80% रुग्णांचं आयुष्य हे तुलनेने खूपच कमी असतं. आणि म्हणूनच फुफ्फुसाच्या कर्करोगाचा पुनरुद्भव टाळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. स्वाभाविकच या रुग्णांचे आयुष्यमान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या निदान वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने दडलेले असते. तर फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या बहुतेक उपप्रकारांपैकी बरेचसे उपप्रकार हे 8 ते 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये परत येताना दिसतात. आणि अशावेळी मात्र ज्या वेळेला या स्वरूपाचा पुनरुद्भव झालेला असतो त्यावेळी मात्र केवळ 2% रुग्ण हे हे सरासरी 5 वर्ष जगू शकतात. तर आपल्या देशामध्ये बऱ्याच वेळेला प्रगत अवस्थेत सापडणारा हा कॅन्सर चिकित्सा देऊनही काही महिन्यातच त्याचा प्रसार किंवा पुनरुद्भव झाल्याचं आढळतं.
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पुनरुद्भवाची शक्यता किंवा पुनरुद्भव रक्ताच्या किंवा इतर कोणत्या चाचण्यांवरून समजू शकतो?
सर्वसामान्यतः कॅन्सरचा पुनरुद्भव ज्या नियमित केल्या जाणाऱ्या तपासण्या असतात त्यामध्ये दिसू शकतो. बहुतांशी त्याच तपासण्या फुफ्फुसाच्या कर्करोगाला उपयुक्त असतात. यामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सर्सकरता केल्या जाणाऱ्या रक्ताच्या विविध तपासण्यांमध्ये तद्विशिष्ट ट्युमर मार्कर्सचा प्राधान्याने समावेश होतो. तसेच अलीकडे संशोधनातून पुढे आलेली CTDNA किंवा सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स यावरूनही या कॅन्सरचा पुनरुद्भव होत आहे का किंवा होण्याची लवकर शक्यता आहे का हेही लक्षात यायला मदत होते. मागे सांगितल्याप्रमाणे आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांमध्ये मात्र याबद्दल परस्पर विरोधी मते आढळतात. तर रक्ताच्या तपासण्यांखेरीज छातीचा CT स्कॅन किंवा MRI किंवा संपूर्ण शरीराचा PET स्कॅन अशा स्वरूपाच्याही तपासण्या केल्या जातात. तर कित्येकदा प्राथमिक फुफ्फुसाच्या कर्करोगाची चिकित्सा केल्यानंतर काही काळानंतर जर प्रादुर्भावाची शक्यता दिसत असेल तर अशावेळी तेथील तुकडा काढून ज्याला बायोप्सी म्हटलं जातं अशीही तपासणी करण्यास सुचवलं जातं. तर फुफ्फुसाच्या कॅन्सरची भयानकता लक्षात घेता आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र अत्यंत बारकाईने अनेक तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये स्वाभाविकच त्रिविध परीक्षेचा अंतर्भाव होतो, ज्याला दर्शन स्पर्शन आणि प्रश्न अशा त्रिविध परीक्षा होत. यामध्ये वैद्याला आवश्यक वाटल्यास रुग्णाच्या विविध अवयवांची स्पर्शनाने परीक्षा केली जाते. तर रुग्णास अनेक स्वरूपाचे प्रश्न विचारून रुग्णाचा इतिहास आणि रुग्णाची वर्तमान आरोग्याची स्थिती आणि रुग्णाच्या शरीरातील कोणत्या स्वरूपाचे धातू दुर्बल आहेत याचा अभ्यास केला जातो आणि यावरून हा कॅन्सर परत कुठे येऊ शकतो याचा अंदाज बांधला जातो.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यानंतर त्याचा पुनरुद्भव प्रामुख्यानं यकृत, मेंदू किंवा शरीराच्या हाडांमध्ये होताना दिसतो. तर फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या बहुतेक उपप्रकारांपैकी बरेचसे उपप्रकार हे 8 ते 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये परत येताना दिसतात. तसंच फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पुनरुद्भवाची शक्यता तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.